नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज विशाखापटनमांत 3,00,000 लोकां वांगडा योग करून 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान राष्ट्राचें फुडारपण केलें. इस्रायल आनी इराण हांचे मदीं सुरू आशिल्ल्या संघर्षाक लागून ऑपरेशन सिंधू खाला इराणांतल्या 517 भारतीय नागरिकांक आतां मेरेन माय देशांत हाडल्यात. भारतीय हवामान खात्यान मध्य प्रदेश, उदेंत उत्तर प्रदेश आनी देशाच्या ईशान्य वाठारांनी आयज घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. आनी खेळात, पॅरीस डायमंड लीग 2025 सर्तीत भारताचो स्टार नीरज चोपडान दादल्यांच्या भालाफेक सर्तीत जैत सोडले. आता पुराय खबरो. आयज लाखांनी लोकांनी प्रतिश्ठीत ऐतिहासीक स्थळांचेर योगाचो सराव केलो. आंतरराष्ट्रीय योग दीस मनोवपाक देशभरात वेगवेगळ्या सुवातांनी योग सत्राचे आयोजन केला. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आयुष मंत्रालयाच्या सहकार्यान योग तत्वज्ञानात खोलायेन रुजिल्ल्या समग्र भलायकी आणि पर्यावरणीय जाणीवेचे महत्व अधोरेखित करपी योग सत्रा आयोजित करतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विशाखापटनमातल्या 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या राष्ट्रीय उत्सवाचे फुडारपण केले. गुजरातात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मूळ गावातल्या वडनगरातल्या शर्मिष्ठा तळ्याकडेन 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिसाचे राज्य पावड्यावेलो उत्सव आयज आयोजित केला. एक धर्तरी एक भलायकी ह्या विशयाचेर आदारिल्ल्या ह्या कार्यावळीचे फुडारपण मुखेलमंत्री भूपेंद्र पटेल हांणी केले. भलायकी मंत्री ऋषिकेश पटेल, खेळा राज्यमंत्री हर्ष सांघवी आणि हेर मानस्तुई ह्या वेळार हजीर आशिल्ले. अहमदाबादात जावपी योग कार्यावळीत केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी वांटो घेतलो. गोंयातूय संवसारीक योग दिसा निमतान आयज मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या फुडारपणाखाला योगा सत्र आयोजित जाले. योग दिसाच्या महत्वाविशी उलयतना नवीन आणि नवकरणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक हांणी म्हणा की योग आमकां स्वताकडेन, हेरांकडेन आणि देवाकडेन जोडटा. भलायकी बरी रावपा खातीर आमी दर दिसा योग करपाची गरज आसा, अशें आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान बेसिलिका ऑफ बॉम जिजस इगर्जेत आयोजित योग कार्यावळीत उलयतना मंत्री श्रीपाद नाईक हांणी सांगला.
आमच्या पूर्वजांनी नवीन नवीन अशे तरेचे समाजात बरे गोष्टीचे निर्माण करपाचे काम चिंतनान हाजे द्वारे केले आणि ते संपूर्ण जगा खातीर केले. योगा हो एक अशी गोष्ट हा की आमच्या देशान संपूर्ण जगाची देणगी दिली आहे. ही खरोखरच सगळ्यांचे जीवन सुखी जावचे, प्रत्येक जग सुखी उरचे ह्या भावनेन हो योगा गेली 11 वर्सां पहिली हो संपूर्ण जगान पावला. आणि त्यावेळी जेव्हा आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदीजीन जेव्हा युनियन रेझोल्युशन हाडले 177 देशांनी त्याला पाठिंबो दिलो आणि आज जवळजवळ 190 पेक्षा जास्त लोक आंतरराष्ट्रीय योगा दिस हो साजरो करतात.
नागरिकांक घेऊन वचपी एक विमान तुर्कमेनिस्तानच्या अशकाबादल्यान सकाळी नवी दिल्लीत पावला आणि त्याच्या आधी एक विमान इराणच्या मशद हांगाच्यान आयले. हाचे सयत ऑपरेशन सिंधू खाला इराणातले 517 भारतीय नागरिक आता मेरेन आपल्या घरा परतल्या. इस्रायल आणि इराणामधी सुरू आशिल्ल्या संघर्षाक लागून इबाडिल्ली परिस्थिती लक्षात घेऊन इराणातल्यान भारतीय नागरिकांक भायर काढपाक देशान ऑपरेशन सिंधू सुरू केला. इराणातल्या भारतीय नागरिकांक आपत्कालीन हेल्पलायनी वरवी आणि नवी दिल्लीतल्या परराष्ट्र मंत्रालयान स्थापन केल्ल्या नियंत्रण कक्षावरवी तेहरानातल्या भारतीय दूतावासाच्या संपर्कात रावपाचो सल्लो दिला. केंद्रीय बंदर, जहाज बांदणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी महाराष्ट्रातलो मुखेल बंदर प्रकल्प जलद गतीन पुराय करपाक केंद्र आणि राज्य खात्यामधी समन्वय प्रयत्नांची गरज आशिल्ल्याचे म्हणा. मुंबईत बंदर आणि किनारपट्टी विकासाविषयी केंद्रीय आणि राज्य अधिकाऱ्यांच्या संयुक्त बसकेचे अध्यक्षपदार सोनोवाल हांणी महाराष्ट्राच्या सागरी पायाभूत सुविधांचे धोरणात्मक महत्व अधोरेखित केले. बंदराक रेल्वे आणि रस्ते जोडणी कडेन जोडपी प्रकल्पांक जलद मंजुरी दिवपाचे तांणी आवाहन केला. महाराष्ट्रात सागरमाला कार्यक्रमा अंतर्गत मंजूर जाल्ले सगळे प्रकल्प 2026 मेरेन पुराय करचे हाचेर तांणी भर दिलो. 3 दिसांच्या देहरादून दौऱ्यार आयिल्ली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी देहरादूनात राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतनाचे उक्तावण केला. तांणी अभ्यागत सुविधा केंद्र आणि कॅफेटेरिया सहित भौशीक सुविधांचे लेगीत उक्तावण केले. राष्ट्रपतींनी राष्ट्रपती निकेतन उद्यानाची बुन्याद लेगीत घाली. यावेळी राष्ट्रपती निकेतन तपोवन आणि राष्ट्रपती उद्यानाच्या जैवविविधतायेचेर आधारित पुस्तकाचे लेगीत प्रकाशन झाले. या पुस्तकात राष्ट्रपती निकेतन तपोवन आणि बागेतली 300 परस चढ वनस्पती आणि 170 परस चढ प्रजातींची वळेरी असा. राष्ट्रपती तपोवन 24 जून पासून आणि राष्ट्रपती निकेतन 1 जुलै सावन उक्ते असतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी देहरादूनात दृष्टीहीन व्यक्तींच्या सक्षमीकरण संस्थेक लेगीत भेट दिली. या वेळार उलयताना तिणी सांगला की
दिव्यांगजनों के जीवन के हर क्षेत्र में प्रोत्साहित करने के प्रयास समाज द्वारा अवश्य किए जाने चाहिए. आज का युग विज्ञान और तकनीकी का युग है. उन्नत तकनीकी की सहायता से दिव्यांगजन भी मुख्य धारा में अपने योगदान देने में सक्षम हो सकते. मुझे ये जानकर प्रसन्नता हुई है कि इस संस्थान द्वारा समावेशी शिक्षा प्रणाली एवं नवीनतम तकनीकी संसाधनों के माध्यम से विद्यार्थियों के सर्वांगीण विकास पर विशेष बोल दिया जा रहा है.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. भारत बेगीनूच संवसारीक नवनिर्माणाचे केंद्र जातलो अशें केंद्रीय वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी सांगला. फुडल्या 15 वर्सांत भारत इनोव्हेशन परिसंस्थेत व्हडा प्रमाणात गुंतवणूक करतलो अशें लंडनात जाल्ल्या फ्युचर फ्रंटियर्स फोरमात तांणी सांगलें. ह्या वेळार लंडनातल्या सायन्स म्युझियम गटाचे संचालक सर इयान ब्लॅचफोर्ड हांचे वांगडा ते संवाद साधताले.
The innovation that you already have done on it, and therefore these agreements will help us grow as an economy, help our innovation ecosystem get the right equipment, the right enabling environment, and our effort is collaborate, co-create, cooperate, co-design. Let's work together as friends and allies of the democratic world.
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे सरसंचालक राफेल ग्रोसी हांणी इराणी अणुकेंद्रीय सुविधांचेर इस्रायलान केल्ल्या हल्ल्यातल्यान अणुकेंद्रीय दुशीततायेचो धोको आसा अशी शिटकावणी दिल्या. इराणातल्या अणुकेंद्रीय सुवातांचेर जाल्ल्या हल्ल्यांक लागून देशातल्या अणुकेंद्रीय सुरक्षेत व्हडा प्रमाणात उणाव आयला, पूण आतां मेरेन ताका लागून रेडियोलॉजिकल रिलीज जावन ताचो परिणाम भौसाचेर जावंक ना अशेंय ग्रोसी हांणी सांगला. सुरक्षा मंडळाचे आपत्कालीन बसके राफेल ग्रोसी हांणी ही माहिती दिली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव सध्या रशियेतल्या सेंट पीटर्सबर्ग शारात चालू आशिल्ल्या आंतरराष्ट्रीय अर्थिक मंचा खातीर रशिया भेटेर आसात. तांणी काल सावदी अरेबियाचे येरादारी मंत्री सालेह अल जस्सर हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी केली. तशेंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी रशियन रेल्वेचे सीईओ ओलेव बेलोझेरोव हांचे वांगडा बसका घेतली. हे वेळार तांणी सांगले की
We are trying to harness the power of this new technology in our society. We think that we should democratize technology. The startup ecosystem that we have developed over the last decade, they should get the best of the resources which are available to the researchers and startups anywhere in the world. That's one fundamental way we are thinking.
सेंट सेबेस्टियन शार्लेटी हांगा काल जाल्ले पॅरीस डायमंड लीग 2025 सर्तीत भारताचो स्टार निरज चोपडान दादल्यांच्या भालाफेक सर्तीत जैत जोडले. 2 फावटी ऑलिंपिक पदक जिखपी चोपडान पहिल्या यत्नात 88.1 मीटराच्या सर्वोत्तम प्रयत्नांनी खिताब जिखलो. जर्मनीचो जुलियन वेबर हांणी 87.88 मीटर भालाफेक करून दुसरो क्रमांक मेळयलो. भारतीय हवामान खात्यान मध्य प्रदेश उदेंत उत्तर प्रदेश आणि देशाच्या ईशान्य वाठारांनी आयज घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. तसेच उपहिमालयीन अस्तंत बंगाल छत्तीसगड झारखंड अंदमान आणि निकोबार जुवे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंडीगड, अस्तंत उत्तर प्रदेश आणि उदेंत राजस्थानात लेगीत आयज व्हडा प्रमाणात पावस पडपाची शिटकावणी आसा. कोंकण, गोय, मध्य महाराष्ट्र आणि गुजरात हांगा लेगीत काय प्रमाणात पावस पडटलो. आयएमडीन सांगला की केरळ, लक्षद्वीप आणि तेलंगणा ह्या वाठारांनी आयज जायत्या सुवातींनी कमी ते मध्यम प्रमाणात पावस आसतलो. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज विशाखापट्टणमात 3,00,000 लोकांवांगडा योगा करून 11 आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान राष्ट्राचे फुडारपण केले. इस्रायल आणि इराण हांच्या मदीं सुरू आशिल्ल्या संघर्षाक लागून ऑपरेशन सिंदूर खाला इराणातल्या 517 भारतीय नागरिकांक आता मेरेन मायदेशात हाडल्यात. भारतीय हवामान खात्यान मध्य प्रदेश, उदेंत उत्तर प्रदेश आणि देशाच्या ईशान्य वाठारांनी आयज घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. आणि पॅरिस डायमंड लीग 2025 सर्तीत भारताचो स्टार नीरज चोपडान दादल्यांच्या भालाफेक सर्तीत जैत जोडले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.